नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. मेड इन इंडिया उत्पादनाचेर अमेरिकेचो आयात कर आतां 18% उणो करतले अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी जाहीर केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांचे मदीं जाल्ले उलोवणी उपरांत द्विपक्षीय वेपारा विशीं केल्ल्या घोशणांक परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी येवकार दिला. अंदूच्या अर्थसंकल्पांत गोंयच्या रेल्वे खातीर 515 कोटी रुपयांची तजवीज केल्या अशें केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगला. बायलां प्रिमियर लीग क्रिकेटांत गुजरात जायंट्स आज दिल्ली कॅपिटल्स आड खेळटले. आतां पुराय खबरो. मेड इन इंडिया उत्पादनांचेर अमेरिकेचो आयात कर आतां 18% उणो करतले अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी जाहीर केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांचे कडेन उलोवणी केले उपरांत सोशल मिडियाचेर तांणी ही घोशणा केल्या. आपलो मोगाळ इश्ट राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांचे कडेन उलोवन खूब खोस जाली अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. संवसारांतली दोन व्हड अर्थवेवस्था आनी संवसारांतले व्हड लोकशाय देश जेन्ना एकठांय काम करतात तेन्ना लोकांक फायदो जाता आनी परस्पर फायद्याच्या सहकार्याच्यो प्रचंड संदी उक्त्यो जातात. हे घोशणे खातीर प्रधानमंत्र्यांनी भारतातल्या 1.4 अब्ज लोकां वतीन राष्ट्राध्यक्ष ट्रम्पाचे उपकार मानले. संवसारीक शांतताय, स्थिरताय आनी समृद्धी खातीर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांचे फुडारपण म्हत्वाचे आसा अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. शांतताये खातीर तांणी केल्ल्या यत्नांक भारत पुराय तेंको दिता अशें तांणी सांगले. तशेंच द्विपक्षीय भागीदारी अभूतपूर्व उंचायेर व्हरपा खातीर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांचे वांगडा लागींच्यान काम करपाक आपूण उत्सूक आसा अशें तांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांचे मदीं जाल्ले उलोवणी उपरांत द्विपक्षीय वेपारा विशीं केल्ल्या घोशणांक परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी येवकार दिला. हाका लागून चड रोजगार निर्माण जातले, विकासाक चालना मेळटली आनी दोनूय अर्थवेवस्थेत नवनिर्माणाक प्रोत्साहन मेळटले. हाका लागून मेक इन इंडिया यत्न घटमूट जातले आनी विश्वासार्ह तंत्रज्ञान संबंदांक उर्बा मेळटली अशें तांणी सांगले. भारत अमेरिका अर्थीक संबंदांतली अफाट संद प्रत्यक्षांत येतली असो विश्वास तांणी उक्तायलो. अमेरिकेतले भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा हांणी म्हणला की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांच्या फुडारपणाखाला भारत अमेरिका व्यापार कबलात हे एक व्हड जैत आसा. माहिती आनी प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी भारत अमेरिका व्यापार कबलात ही दोनूय देशांच्या अर्थवेवस्थां खातीर आनी लोकां खातीर फायदेशीर कबलात अशें म्हळां. तांणी विश्वास व्यक्त केलो की अमेरिका आनी भारत मदली व्यापार कबलात दोनूय देशांक उज्ज्वल फुडारा कडेन व्हरतली. वाणिज्य आनी उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प तशेंच भारत आनी अमेरिकेच्या जनतेचे ह्या इतिहासीक व्यापार कबलाती बद्दल अभिनंदन केला आनी ही कबलात दोन समान विचारसरणीच्या निष्पक्ष व्यापार लोकशाय देशांच्या सामायिक समृद्धी खातीर एकठांय काम करपाची शक्त प्रतिबिंबीत करता अशें म्हणला. काल संसदेच्या दोन्ही सभाघरांत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाचेर आभार प्रस्ताव मांडलो. केंद्रीय मंत्री आनी भाजप खासदार सर्बानंद सोनोवाल हांणी लोकसभेत हो प्रस्ताव मांडलो आनी तांचे पक्षाचे खासदार तेजस्वी सुर्या हांणी ह्या प्रस्तावाक अनुमोदन दिले. हे विशीं आभार व्यक्त करतना सोनोवाल हांणी म्हणले.
स्पीकर सर, दी एड्रेस ऑफ दी ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ इंडिया टू द जॉइंट सेशन ऑफ पार्लियामेंट हॅज बीन अ रिमार्केबल वन. इट इज द फर्स्ट इन द न्यू क्वार्टर ऑफ द 21st सेंचुरी सेटिंग द स्टेज फॉर द नेक्स्ट 25 इयर्स ऑफ आवर nation journey, a crucial quarter century is when an aspirational nation surges ahead towards development, a vikasit bharat.
Rajya Sabhet bhajap khasdar C Sadanand Master hani prastav manlo ani tancha pakshachi khasdar Medha Vishram Kulkarni hani ya prastavak anumodan dile. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अंतर्गत येऊपी इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडान राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठा वांगडा समजिकायेची कबलात केल्या. राष्ट्रीय महामार्ग प्रणालीत सायबर सुरक्षा आनी डेटा संरक्षण मजबूत करप हे ह्या समजिकायेच्या कबलातीचे उद्दिष्ट आसा. रस्ते येरादारी आनी महामार्ग मंत्रालयान सांगले की ही समजिकायेची कबलात सायबर न्यायवैद्य शास्त्र, डिजिटल पुराव्याची अखंडता, संशोधन, प्रशिक्षण आनी सल्ला मसलत ह्या क्षेत्रातल्या सहकार्यार केंद्रीत आसा. ह्या भागीदारीत मल्टी लेन, फ्री फ्लो, प्रगत येरादारी वेवस्थापन प्रणाली ह्या सारख्या प्रमुख महामार्ग तंत्रज्ञानाचो समावेश आसतलो. तशेंच सुरक्षीत डेटा स्टोरेज आनी सायबर लवचिकता वाडयतले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%।
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी।
कम टैक्स, ज्यादा बचत, नेक्स्ट जेन जीएसटी।
आता मुखावल्यो खबरो। अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी 2026-27 केंद्रीय अर्थसंकल्प सादर केलो, जातून उत्पादन, मुळाव्यो सुविधा आनी रोजगार निर्मितीक नेटान चालना दिल्या, तर कर आनी सीमा शुल्क व्यवस्था सोपी करपाचो प्रस्ताव मांडला। केंद्रीय अर्थसंकल्प हो मानव केंद्रीत आसा आनी पथदर्शी सुदारणा सयत भारताची बुनयाद घटमूट करता, अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणला। हे इतिहासीक आनी देशाच्या सुदारणा मार्गाक गती दिवपाक आनी दीर्घकालीन विकासा खातीर उत्प्रेरक म्हणून वर्णन तांणी केलां।
ऐतिहासिक है, इसमें देश की नारी शक्ति का सशक्त प्रतिबिंब झलकता है। ये बजट अपार अवसरों का राजमार्ग है। ये बजट वर्तमान के सपनों को साकार करता है और भारत के उज्जवल भविष्य की नींव को सशक्त करता है। ये बजट 2047 के विकसित भारत की हमारी ऊंची उड़ान का मजबूत आधार है।
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन हांणी अंदूच्या अर्थसंकल्पांत रेल्वे खातीर 2.93 लाख कोटी रुपयांची भांडवल म्हणून तजवीज केल्या आनी मंत्रालयाक वट्ट 2.78 लाख कोटी रुपया खर्च करपाक मान्यताय दिल्या। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रणवीर सिंग बिट्टू हांणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवीं घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। गोयच्या रेल्वे खातीर 515 कोटी रुपयांची तजवीज केल्या, अशें केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी सांगले। अर्थसंकल्पातल्यान रेल्वे खातीर अत्यंत महत्वाकांक्षी आनी क्रांतिकारी घोषणा जाल्या। ह्या 7 कॉरिडोरांक लागून 4,500 किलोमीटर रेल्वे मार्ग पुराय जातले। महाराष्ट्र, गोंय, कर्नाटक आनी केरळ राज्यांतल्यान वचपी कोकण रेल्वे हो देशातलो महत्वाचो मार्गदर्शक टप्पो आसतलो, अशी माहिती तांणी दिली। मणिपुरातल्या विधीमंडळ पक्षाच्या फुडाऱ्याचे वेंचणुके खातीर भारतीय जनता पक्षान आपलो राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग हांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नेमणूक केल्या। ही नेमणूक भाजप संसदीय मंडळान केल्या। परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर काल सावन 3 दिसांचे अमेरिकेच्या अधिकृत भेटीचेर आसात। विदेश सचिव मार्को रुबियो हांणी आयोजित केल्ल्या क्रिटिकल मिनरल्स ह्या विशयाचेर जावपी मंत्रीस्तरीय बसकेंत ते वांटो घेतले। पुरवण साखळीची लवचिकता, निवळ उर्जा संक्रमण आनी महत्वपूर्ण खनिजांत धोरणात्मक सहकार्याचेर भर दितले, अशें परराष्ट्र मंत्रालयान निवेदनात म्हणला। प्रक्रिया केल्ल्या अन्न पदार्थाविशी दिशाभूल करपी प्रचारांक आळाबंद घालपाक स्थापन केल्ल्या समितीची दुसरी बसका केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान हांच्या अध्यक्षतेखाला नवी दिल्लीत जाली। सहभागींक संबोधित करतना मंत्र्यांनी भर दिलो की प्रक्रिया केल्ल्या अन्न पदार्थाबाबतचे मिथक आनी चुकीची माहिती, विज्ञान आधारित संवाद, पारदर्शकता आनी जबाबदार सहभागावरवी सक्रियपणान पयस करपाक जाय। पासवान हांणी अधोरेखित केले की अन्न सुरक्षा, पोषण, नाशाडी कमी करप आनी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाडोवप अन्न प्रक्रिया अत्यंत म्हत्वाची आसा। संतुलित भौशीक माहिती तयार करपाक आनी अन्न प्रक्रियेची अचूक आनी विश्वासार्ह माहिती प्रत्येक नागरिका मेरेन पावतली हाची खात्री करपाक सोशल मिडिया प्रभावक, डिजिटल प्लॅटफॉर्म आनी हेर जनसंपर्क माध्यमांचो वापर करपाचे म्हत्व तांणी अधोरेखित केले। भारतीय हवामान खात्यान ह्या महिन्याच्या 5 तारखे मेरेन उत्तर प्रदेशांत दाट धुक्याची स्थिती खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला। हवामान खात्यान फुडले 2 ते 3 दीस बिहार, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, ओडिशा, पंजाब, राजस्थान आनी मध्य प्रदेशांत दाट धुक्याची परिस्थिती उरपाची शक्यताय दिल्या। बायला प्रिमियर लीग WPL क्रिकेटांत गुजरात जायंट्स आयज वडोदरांतल्या कोटांबी हांगाच्या BCS स्टेडियमार जावपी म्हत्वाच्या एलिमिनेटर खेळांत दिल्ली कॅपिटल्सा आड खेळटले। आतां खबरो सोंपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो। मेड इन इंडिया उत्पादनांचेर अमेरिकेचो आयात कर आतां 18% उणो करतले, अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी जाहीर केलां। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांचे मदीं जाल्ले उलोवणी उपरांत द्विपक्षीय वेपाराविशीं केल्ल्या घोशणांक परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी येवकार दिला। अंदूच्या अर्थसंकल्पांत गोंयच्या रेल्वे खातीर 515 कोटी रुपयांची तजवीज केल्या, अशें केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलां। बायला प्रिमियर लीग क्रिकेटांत गुजरात जायंट्स आयज दिल्ली कॅपिटल्सा आड खेळटले। आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.